अवधूता। अवधूता शब्दावर एक गोड भजन आहे, अवधूता। एक बंधनमुक्त स्थितीचं वर्णन आहे, सगळ्या बंधनातून मुक्ती ही स्थिती अवधूता आहे। सगळ्या बंधनातून मुक्ती म्हणजे जन्म आणि मरणापासून देखील मुक्ती। बंधनमुक्त स्थिती ही जीवनाची मूलाधार प्रेरणा भासते असते आणि होते शेवटी। सगळ्या बंधनातून मुक्ती हीच अवधूत स्थिती। जन्म मरणांच्या फेऱ्यामधून मुक्ती ज्याला कोणताही काल निर्णय नाही, काल निर्णयापासून मुक्त, बंधनमुक्त स्थिती अवधूता।